नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. भाजपा एनडीए सरकाराच्या बऱ्या हेतू आणि धोरणाक लागून देशांत तिसरे खेपे भाजपा एनडीए सरकार घडोवपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आणि निमण्या पावण्याचो प्रचार नेट घेता. 2024-25 वर्षा खातीरचे आयटीआय प्रवेश फाल्यां 27 मे सावन सुरू जातले. आनी शारांत मंडळाचे वतीन 12वेच्या विद्यार्थ्यां खातीरची पुरवणी परिक्षा फाल्यां सोमारा सावन सुरू जातली. आता पुराय खबरो. भाजपा एनडीए सरकाराच्या बऱ्या हेतू आणि धोरणाक लागून देशांत तिसरे खेपे भाजपा एनडीए सरकार घडोवपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी हांणी सांगले. भाजप सरकार देशातल्या गरीब आणि मागास वर्गातल्या लोकांखातीर समर्पित आसा अशें तांणी सांगले. समाजवादी पक्ष सरकार घडोवपा खातीर माफियेच्या मताचेर आधारून आसा, पूण योगी सरकारा खाला माफिया आड कारवाय सुरू आसा अशें तांणी मुखार सांगले. मिर्झापुरांत भौशीक बसकेंत उलोवप करतना उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी योगी आदित्यनाथ हांणी प्रधानमंत्री मोदींच्या फुडारपणा खाला नवो भारत घडटा ते पळोवपाक मेळप आमचे भाग्य अशें सांगले. उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशातल्या घोसी आणि बासगावातल्या भौशीक बसकांनी वाटो घेतलो. मजगती समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांणी आज सलेमपूर आणि बलिया वाठारातल्या राजकीय मेळाव्यात उलोवप केले. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आणि निमाण्या पावण्याच्या प्रचाराक नेट आयला. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात प्रचार करतात. प्रधानमंत्र्यांनी मिर्झापुरांत वेंचणुकेच्या रॅलीत वाटो घेतलो. ह्या वेळार उलयतना तांणी सांगले, देशांत भाजपा एनडीए सरकाराची बरी धोरणां आशिल्ल्यान तिसरे खेपे भाजपा एनडीए सरकार घडोवपाचो निर्णय घेतला. केंद्रीय घरमंत्री आणि भाजपाचे वडील फुडारी अमित शाह आज बिहार आणि पंजाबात प्रचारांत वांटेकार जाल्यात. बिहारातल्या आरा आणि कैमूर हांगाच्या भौशीक बसकांनी ते उलोवप करतले. थंयच्यान ते पंजाबात वचून आज लुंधियानाचे भौशीक सभेत वांटेकार जातले. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा हांणी आज बिहारातल्या 3 भौशीक बसकांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हांणी आज बिहारात प्रचार केलो. सासाराम लोकसभा मतदारसंघातल्या मोहनियात तांणी भौशीक बसकेत मार्गदर्शन केले. 2024-25 वर्षा खातीरचे आयटीआय प्रवेश फाल्यां 27 मेच्यान सुरू जातले अशी माहिती कुशळटाय उदरगत खात्याचे संचालक सखाराम गांवकर हांणी दिली. अंदु वर्सा आयटीआय प्रवेशांत पयलेच खेपे सुरू केल्ल्या 3D प्रिंटींग आणि ई वेहिकल फाट्याच्या अभ्यासक्रमाविशीं पालक आणि विद्यार्थी व्हड प्रमाणात चौकशी करताले ते फाटभुयेर संबंधित अभ्यासक्रमांक बरो प्रतिसाद मेळटलो अशी आस्त संचालक गांवकार हांणी उक्तायल्या. पोरू गोंय सरकारान टाटा समुहा वांगडा समजिकायेची कबलात केल्ली. ते प्रमाण गोंयातल्या आयटीआय खातीर समुहान 160 कोटींचो सीएसआर निधी दिल्लो, तशेंच राज्य सरकार 70 कोटी रुपयांचो निधी दितले. ते प्रमाण गोंयातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांची कुशळटाय विकसीत करतले. तातूंत 23 उण्या काळाचे तशेंच 6 व्हड काळाचे हेर अभ्यासक्रम लेगीत शिकयतले अशें गांवकारांनी सांगले. हे अभ्यासक्रम काकोडे, फर्मागुडी, दिवचल, म्हापशें आणि वास्को आयटीआयत उपलब्ध आसात. तशेंच अंदु वर्सा काकोडेच्या आयटीआय केंद्रांत ड्रोन पायलट हो अभ्यासक्रम सुरू जातलो अशी माहिती तांणी मुखार दिली. कुशळटाय खात्यान गोंयातल्या 9 तारांकीत हॉटेलां वांगडा समजिकायेची कबलात केल्या. ह्या दोट्टी प्रशिक्षण प्रणाली प्रमाण हॉस्पिटॅलिटी हो विशय घेवपाक विद्यार्थ्यांक ह्या हॉटेलांनी 6 महिने प्रशिक्षण दितले जाल्यार 6 महिने अभ्यासक्रम शिकयतले. तेचपरी विद्यार्थ्यांक प्लेसमेंटा खातीर लेगीत ह्यो हॉटेल कंपनी आदार करतल्यो अशी माहिती गांवकारांनी दिली. इतले मजगती प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणे खाला 2000 परस अदीक कारागिरांचे प्रशिक्षण पुराय जालां अशी माहिती गांवकारांनी दिली. नुस्तेमारी संचालनालय एला दावजी पोरणे गोंयच्या नुस्तेमार प्रशिक्षण केंद्रांत 18 जून सावन सुरू जावपी 6 महिने अल्प काळाच्या अभ्यासक्रमा खातीर अर्ज मागयल्यात. क्राफ्ट्स अँड गियर्स, नेव्हिगेशन अँड सीमॅनशीप, मरीन डिझल मशीन मेंटेनन्स आणि चालू करप, आधुनिक जाळे विणप, सी फूड व्हॅल्यू एडिशन अँड मार्केटींग, एक्वाकल्चर, एक्वेरियम तयार करप आणि पेवपाच्या प्रशिक्षणाचो अभ्यासक्रमात आस्पाव केला. या प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाखातीर विद्यार्थी उणेच उणे 8वी पास आसपाक जाय, तशेंच 18 ते 35 वर्ष पिरायेच्या उमेदवारांक अर्ज करूंक मेळटलो. अनुसूचित जाती आणि जमाती तशेंच अणभव आशिल्ल्या नुस्तेमारी करपी समाजातल्या उमेदवारांक प्राधान्य दितले. अभ्यासक्रमांत प्रवेश घेतिल्ल्या उमेदवारांक म्हयन्याक 1000 रुपया विद्यावेतन मेळटले, तशेंच नुस्तेमारी ट्रिपी प्रमाण दिसाक 100 रुपया डीए मेळटलो. ह्या अभ्यासक्रमा खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 5 जून मेरेन आसा. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरपाक आनी अधिक म्हायती खातीर एला दावजी पोरण्या गोंयच्या नुस्तेमार प्रशिक्षण केंद्रांत वा नुस्तेमारी संचालनालयाच्या कार्यालयांत संपर्क साधचो अशें धारवणदारांनी कळीत केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
ओ हाय ड्यूड, हाव आर यू?
बेस्ट यार. स्टँड अप इंडिया जिंदाबाद,
स्टार्टअप इंडिया जिंदाबाद. अरे, स्टार्टअप इंडियाच्या आधारान बिझनेस सुरू केलो आणि आकाशवाणीचेर जाहिरात दिली.
वाव, म्हाका सांग मरे कशी ती.
चल या तर आकाशवाणीचेर.
आकाशवाणी पणजी, आल्तिनो पणजी गोय.
फोन नंबर
2224455
2224455.
शालांडो मंडळाच्या वतीन 12वी विद्यार्थ्या खातीरची पुरवणी परिक्षा फाल्यां सोमारा 27 मे सावन सुरू जातली. कला, वाणिज्य, विज्ञान आनी व्यावसायीक ह्या सगळ्या शाखां खातीर पुरवणी परिक्षा जातली. पयली ही परिक्षा 16 मेक सुरू जावपाची आशिल्ली. बीट सेट, जेई एडव्हान्स ह्या प्रवेश परिक्षांक लागून शालांत मंडळान पुरवणी परिक्षा फुडें धुकलपाचो निर्णय घेतिल्लो. एक वा दोन विशयांत नापास जाल्ल्या विद्यार्थ्या खातीर शालांत मंडळ पुरवणी परिक्षा घेता. फाल्यां पयल्या दिसा इकॉनॉमिक्स विशयाचो पेपर आसतलो. वेवसायीक शाखेच्या विद्यार्थ्या खातीर फाल्यां इंग्लीश कम्युनिकेशन स्किल्स हो पेपर आसतलो. कला, वाणिज्य आनी विज्ञान शाखा खातीर 7 जूनाक निमणो पेपर आसतलो. वेवसायीक शाखेच्या विद्यार्थ्या खातीर 1 जूनाक निमणो पेपर आसतलो. सगळे पेपर सकाळीं 9:30 वरांचेर सुरू जातले. एखाद्या दिसा भौशीक सुटी जाहीर जाली जाल्यार लेगीत पेपर फुडें वचचो ना अशें शालांत मंडळान कळीत केलां. सकारात्मक कामात सातत्य दवरले जाल्यार मनीस आपली प्रगती साधूंक शकता अशें प्राध्यापक रमेश सप्रे हांणी सांगले. ते आयज केरी फोंडेच्या श्री विजयादुर्गा देवस्थान आनी सांस्कृतीक मंडळान घडोवन हाडिल्ल्या ब्रह्मचर्याश्रम वर्गाच्या समारोप सुवाळ्यांत उलयताले. हो 21 दिसांचो ब्रह्मचर्याश्रम वर्ग 5 मे दिसा सुरू जाल्लो. आपलो भुरगो संस्कारीत जातलो जाल्यार निवासी शिबिरांत रुजयल्ले विचार कृतींत उतरावचे पडटले आनी ह्या वावरांत पालकांची भुमिका म्हत्वाची थारता अशें रमेश थपरे हांणी सांगले. अंदू ह्या वासंतीक निवासी शिबिराक 25 वर्सां पुराय जातात म्हूण फाटल्या वर्सांनी शिबिराचे अध्यापक म्हूण वावर केल्ल्या गुरुजींचो भोवमान केलो. वासंतीक शिबिराचो पयलो विद्यार्थी वेदमूर्ती सचिन बाठवडेकर ह्या सुवाळ्याक मुखेल अतिथी म्हूण हाजीर आशिल्लो. वासंतीक वर्गांत जेन्ना मेळिल्ल्या संस्कारांक लागून आपूण हांगा मेरेन पावलो अशें तांणी सांगलें. हे वेळार डॉ संतोष देसाय, राजेंद्र देसाय, मनोहर देसाय आनी सर्वेश जोशी वेदीचेर हाजीर आशिल्ले. 21 दिसांच्या निवासी शिबिरांत 60 विद्यार्थी वांटेकार जाल्ले. कान्स चित्रपट महोत्सवांत भारतान दोळे दिपकावपी जैत जोडलां. हे महोत्सवांत पायल कापाडिया हांच्या ऑल वी इमेजीन इज लायट ह्या चित्रपटा खातीर ग्रँड प्रिक्स पुरस्कार फावो जाला. जाल्यार एफटीआय अभ्यासक्रमाच्या निमणे वर्साचे गोंयकार विद्यार्थी चिदानंद यस नायक हांणी दिग्दर्शीत केल्ल्या सनफ्लावर वर द फर्स्ट वन्स टू नो ह्या चित्रपटाक सिनेफ पुरस्कार घोशीत जाला. शेनवारा राती वेर्णा उद्देगीक वसाहतींत रस्त्या कुशीक आशिल्ल्या खोपींत बस घुशिल्ल्यान जाल्ल्या अपघातांत 4 कामगारांक मरण आयलां जाल्यार जखमी जाल्ल्या 4 जणांचेर दक्षिण गोंय जिल्हो हॉस्पिटलांत उपचार सुरू आसात. पुलीस अधीक्षक सुनिता सावंत हांणी ही माहिती दिल्या. राती 11:30 वरांचेर कामगारांक घेवन येवपी बसीच्या ड्रायव्हराचे बशीवयले नियंत्रण गेल्ल्यान हो अपघात जाल्ल्याचे सावंत हांणी म्हळां. हे सगळे कामगार बिहारातले आसून कंत्राटदाराकडेन कामाक आशिल्ले. बसीचो ड्रायव्हर जखमी जाल्ल्यान ताचेर उपचार चालू आसात. दिल्लीच्या एनसीईआरटीन आयुष मंत्रालयाच्या जोड पालवान 18 ते 20 जून मजगतीं आरआयई मानस गंगोत्री मैसूर कर्नाटकांत योगा ऑलिंपियाड सर्त आयोजीत केल्या. हे सर्तींत वांटेकार जावपाक अपर प्रायमरी पांवड्यार 6वी ते 8वी यत्तेंत शिकपी 4 चले आनी चलयो, तशेंच माध्यमीक पांवड्यार 9वी ते 10वी येते शिकपी 4 चले आनी चलयांचो योगा पंगड वेचपाचो आसा. ते खातीर खेळां आनी युवा वेव्हार खात्यान फाल्यां 27 मेक सकाळीं 9 ते दनपरा 1 वरां मेरेन फातोड्डे मडगांवच्या इनडोर खेळा प्रकल्पाच्या भोव उद्देशी सभाघरांत निवड चाचणी आयोजीत केल्या. इच्छूक योगा खेळगड्यांनी चड म्हायती खातीर टीएसओ मंथन आडभयकार हांचे कडेन संपर्क करचो अशें धारवणदारांनी कळीत केलां. आनी खबरो सोपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. भाजपा एनडीए सरकाराच्या बऱ्या हेतू आनी धोरणाक लागून देशांत तिसरे खेपे भाजपा एनडीए सरकार घडोवपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या आनी निमणे पांवड्याचो प्रचार नेट घेता. 2024-25 वर्षा खातीरचे आयटीआय प्रवेश फाल्यां 27 मे सावन सुरू जातले आनी शालांत मंडळाचे वतीन 12वेच्या विद्यार्थ्यां खातीरची पुरवणी परिक्षा फाल्यां सोमारा सावन सुरू जातली आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.